राम से बड़ा राम का नाम असे म्हटलेलेच आहे. रामाचे एक नाम विष्णू सहस्रनामाच्या म्हणजे श्री विष्णूच्या सहस्रनामांच्या उच्चारणाच्या बरोबरीचे आहे अशी रामनामाची महती साक्षात शिवाने गायलेली आहे. देवतेचा नामजप भावपूर्ण झाला तरच तो देवापर्यंत लवकर पोहोचतो. नामजप करताना त्यातील अर्थाकडे लक्ष देऊन केला तर तो अधिक भावपूर्ण होण्यास सहाय्य होते. यासाठी श्रीराम जय राम जय जय राम या नामजपातील शब्दांचा अर्थ समजून घेऊया. श्रीराम हे श्रीरामाचे आवाहन आहे. जयराम हे स्तुतिवाचक आहे. तर जय जय राम हे नमः प्रमाणे शरणागतीचे दर्शक आहे. आता आपण श्रीरामाचा नामजप कसा करावा ते पाहूया.
श्रीराम जय जय राम. 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 श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम। 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 श्रीराम जय राम जय जय राम।